खंड पाचवा प्रकरण सदतीसावे अमृतसरची राष्ट्रीय सभा. लष्करी कायद्याच्या अंमलाच्या अवधीत ज्या शेकडो पंजाबी लोकांना नावाच्या न्यायालयात पुराव्याची खोटी बतावणी करून कमी जास्त मुदतीच्या कैदेची शिक्षा देण्यात आली होती त्यांना तसेच कोंडून ठेवणे सरकारला शक्य नव्हते. या धडधडीत अन्यायाविरुद्ध सगळीकडून इतका काही बोभाटा झाला की सरकार त्यांना अधिक काळपर्यंत तुरुंगात ठेवू शकेल अशी स्थितीच राहिली नाही. त्यामुळे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन होण्यापूर्वीच पुष्कळसे कैदी सुटून आले. लाला हरकिसन लाल वगैरे सर्व पुढारी सुटले व राष्ट्रीय सभा चालू असतानाच अली बंधूही सुटून आले. त्यामुळे लोकांच्या हर्षाला सीमा राहिली नाही. पंडित मोतीलाल नेहरू ज्यांनी आपला धंदा बाजूला सारून पंजाबमध्येच ठाणे दिले होते ते राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. स्वामी श्रद्धानंदजी स्वागत मंडळाचे अध्यक्ष होते. आजपर्यंत राष्ट्रीय सभेमध्ये माझे काम हिंदीमध्ये छोटेसे भाषण करून वसाहतींतील हिंदी लोकांची गाऱ्हाणी मांडणे व त्यांची तरफदारी करणे एवढे असे. अमृतसरलाही मला यापलीकडे काही करावे लागेल अशी माझी कल्पना नव्हती. पण माझ्या बाबतीत यापूर्वीही अनेक वार घडले त्याचप्रमाणे यावेळी देखील माझ्यावर एकाएकी जबाबदारी येऊन पडली. बादशहांचा नवीन सुधारणा संबंधीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्याने माझे पूर्ण समाधान होण्यासारखे नव्हते. इतरांनाही तो आवडला नाही परंतु सदरहू जाहीरनाम्यामध्ये निर्दिष्ट केलेल्या सुधारणा सदोष असल्या तरी त्या स्वीकारण्यासारख्या आहेत असे मला त्यावेळी वाटत होते. बादशहांच्या जाहीरनाम्यामध्ये लॉर्ड सिंह यांचा हात आहे असे मी अनुमान केले होते. माझ्या त्यावेळच्या दृष्टीला मला त्यात आशेचे किरण दिसले. पण अनुभवी लोकमान्य चित्तरंजन दास इत्यादी योद्धे डोके हलवी. भारतभूषण मालवीयजी तटस्थ होते. माझी उतरण्याची सोय मालवीयजींनी आपल्या खोलीतच केली होती. त्यांची साधी राहाणी काशी विश्वविद्यालयाच्या शिलारोपण समारंभाच्या वेळी मला दिसून आली होती. पण यावेळी त्यांनी मला स्वतःच्या खोलीत ठेवून घेतले त्यामुळे मला त्यांची एकंदर दिनचर्या न्याहाळून पाहता आली व पाहून मला सानंदाश्चर्य वाटले. त्यांची खोली म्हणजे गरिबांची धर्मशाळा. तीत मोकळी जागा अशी उरलेलीच नव्हती. जेथे तेथे माणसे बसलेलीच असायची. तीत मोकळे वावरण्याची सोय नव्हती. वाटेल त्या माणसाने वाटेल तेव्हा यावे आणि त्यांचा वाटेल तेवढा वेळ घ्यावा. या लहानशा खोलीतील एका कोपऱ्यात माझा दरबार म्हणजे खाट होता. पण मला हे प्रकरण मालवीयजींच्या राहणीच्या वर्णनाला द्यावयाचे नाही. सबब आता मुख्य विषयाकडे वळतो. अशा स्थितीमध्ये मालवीयजींबरोबर रोज बोलायला मिळत असे. थोरला भाऊ धाकट्या भावाला व्यवहाराची समजूत घालून देतो त्याचप्रमाणे ते मला पक्षोपपक्षांची प्रेमपूर्वक फोड करून सांगत. सुधारणा संबंधीच्या ठरावामध्ये भाग घेणे माझे कर्तव्य आहे असे मला वाटू लागले. पंजाब संबंधीच्या राष्ट्रीय सभेच्या रिपोर्टाची आंशिक जबाबदारी माझ्याकडे होती. पंजाबच्या बाबतीत मला सरकारकडून कामे करून घ्यावयाची होती. खिलाफतीच्या बाबतीतही घ्यावयाची होती. मॉन्टेग्यू साहेब हिंदुस्थानचा विश्वासघात होऊ देणार नाहीत असेही मला वाटले होते. कैद्यांची व विशेषतः अली बंधूंची बंधमुक्तता हेही मला एक शुभचिन्हसे वाटले. म्हणून माझे मत होते की सुधारणांचा स्वीकार करणारा ठराव होणे आवश्यक आहे. चित्तरंजन दास यांचे ठाम असे मत होते की सुधारणा अत्यंत असमाधानकारक व अपुऱ्या समजून त्या झिडकारून दिल्या पाहिजे. लोकमान्य काहीसे तटस्थ होते. परंतु देशबंधू जो काही ठराव पसंत करतील त्यांच्यातर्फेने स्वतःचे वजन खर्च करण्याचे त्यांनी ठरविले होते. अशा तऱ्हेने मुरलेल्या कसलेल्या व सर्वमान्य लोकनायकांमध्ये व माझ्यामध्ये मतभेद पडावा ही गोष्ट मला असह्य वाटली. उलटपक्षी माझा अंतर्नाद स्पष्ट होता. मी राष्ट्रीय सभेची बैठक टाळण्याचा प्रयत्न केला. पंडित मोतीलाल नेहरू व मालवीयजी यांच्यापाशी मी बोलून दाखविले की मला गैरहजर राहू दिल्याने सर्व गोष्टी साधतील आणि थोर पुढाऱ्यांशी मतभेद प्रदर्शित करण्याच्या प्रसंगातून मी बचावून जाईन. ही सूचना या दोन्ही वडील पुढाऱ्यांना पटली नाही. लाला हरकिशनलाल यांच्या कानावर जाताच ते म्हणाले, असे कधीच चालणार नाही, पंजाबच्या लोकांना मोठा धक्का बसेल। लोकमान्यांबरोबर व देशबंधूंबरोबर वाटाघाट केली, मिस्टर जीनांना भेटलो, कोठून मार्ग निघेना। माझी व्यथा मी मालवीय जीनपुढे मांडली की तडजोड होण्याचे चिन्ह मला दिसत नाही। मला माझा ठराव मांडावा लागला तर मतमोजणीचा प्रसंग येणार, पण येथे मते मोजता येतील अशी काही व्यवस्था मला दिसत नाही। आजवर आपण भर सभेमध्ये हात वर करीत आलो आहोत। हात वर करतेवेळी प्रतिनिधी व प्रेक्षक यांच्यामध्ये भेद राहत नाही। असल्या विशाल सभेमध्ये मतमोजण्याची व्यवस्था आपल्यापाशी नसते, म्हणून माझ्या ठरावानिमित्त मते घ्यावयाची असली तरी ते जुळल्यासारखे नाही। लाला हरकिशन लालांनी ती व्यवस्था संतोषकारक रीतीने करून देण्याचे आपल्या अंगावर घेतले। त्यांनी म्हटले, मते घेण्याच्या दिवशी प्रेक्षकांना आत येऊ देऊ नये, प्रतिनिधी तेवढेच येतील आणि त्यांची मते मोजून देण्याचे काम माझे, पण तुम्ही राष्ट्रीय सभेच्या बैठकीला गैरहजर राहता कामा नये। अखेरीला मला कबूल व्हावे लागले। मी आपल्या ठरावाचा मसुदा तयार केला, तो सभेपुढे मांडण्याचा मला फार संकोच वाटला, पण मी कबूल केले। मिस्टर जीना व मालवीयजी दुजोरा देणारे होते, भाषणे झाली, मला दिसत होते की जरी आमच्या मतभेदामध्ये कोठेच कटुता नव्हती, भाषणांमध्ये सुद्धा युक्तिवादापलीकडे काहीच नव्हते, तरीही सभेला मुळात मतभेद सहन होत नव्हते। पुढाऱ्यांतील मतभेदांमुळे त्यांना वाईट वाटत होते। सभेची इच्छा होती की एकमत व्हावे। भाषणे चालू असतानाही व्यासपीठावर मतभेद दूर करण्याचे प्रयत्न चालूच होते। परस्परांमध्ये चिठ्ठ्यांची येजा चालू होती। मालवीयजी तर कसेही करून तडजोड करण्यासाठी मेहनत करीत होते। इतक्यात जयरामदासांनी आपली सूचना माझ्या हातात दिली व प्रतिनिधींना मते देण्याच्या संकटातून वाचवा अशी माझी अतिमधुर शब्दांमध्ये विनवणी केली। मला त्यांची सूचना आवडली। मालवीयजींची नजर कोठे आशा दिसते का ते पाहण्यासाठी चोहीकडे फिरतच होती। मी म्हटले, ही सूचना दोघांनाही पसंत पडेल अशी दिसते, मी ती लोकमान्यांना दाखविली। ते म्हणाले, दासांना पसंत असेल तर माझी हरकत नाही। देशबंधू विरघळले। त्यांनी बिपिनचंद्र पालकडे पाहिले। मालवीयजींना पुरी आशा वाटू लागली। त्यांनी चिठ्ठी हिसकून घेतली। देशबंधूच्या तोंडून होकार पुरा बाहेर पडतो न पडतो तोच पंडितजींना सांगूनही टाकले, सद्गृहस्थ हो, तुम्हाला ऐकून समाधान वाटेल की समेट झाला आहे। मग आणखी काय पाहिजे? टाळ्यांच्या कडकडाटाने मंडप गाजून गेला व लोकांच्या चेहऱ्यावर गंभीरता होती त्या जागी समाधान झळकू लागले। हा ठराव कोणता होता त्यात शिरण्याची येथे आवश्यकता नाही। हा ठराव कसा बनला एवढे दर्शविणेच या प्रयोगांच्या कक्षेमध्ये येते। या समेटामुळे माझी जबाबदारी वाढली।